कथा एका शिक्षण तपस्वीची. ज्येष्ठ शिक्षण तपस्वी कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता यांचं चरित्रचित्र कसं रंगवलं आहे ते आपण पाहत आहोत. 1899 प्लेगच्या साथीत कोलकात्यामध्ये रोज 100-100 मृत्यू होऊ लागले. या काळात निवेदितांनी प्लेग निवारणाचं काम कसं केलं याचं आप्पा वर्णन करत आहेत. प्लेगचा इकडे डोंब उसळला होता आणि दुसऱ्या बाजूला औषधं नव्हती, स्वच्छता नव्हती आणि कामाला माणसं नव्हती. निवेदितांनी विद्यार्थी वर्गाला हाक घातली. विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या उभ्या करण्यात आल्या. त्यांनी प्लेग पीडितांसाठी पैसे गोळा केले. घराघरातून रोगप्रतिबंधक औषधं दिली. निवेदिता म्हणत होत्या की या प्रसंगी लोकसेवा हेच आपलं रामायण आहे. निवेदितांचा स्वच्छतेवर फार कटाक्ष असे. प्रथम स्त्रियांना स्वच्छता आणि प्लेग निवारण यांचा काय संबंध हे कळत नसे. सर्व रस्ते अगदी गटारंसुद्धा स्वच्छ होऊन सर्व घाण कचरा पेट्यांमध्येच पडली पाहिजे, त्यावर रोगप्रतिबंधक औषधं घातली पाहिजेत असं निवेदिता स्त्रियांना वारंवार सांगत. पण स्त्रियांना वाटायचं की असं हलक्या जातीचं काम आपण कसं करायचं. 2 दिवस सांगूनही उपयोग होईना तेव्हा तिसऱ्या दिवशी पहाटे निवेदिता स्वतःच हातात केरसुणी घेऊन रस्ता झाडू लागल्या. श्वेतवसना गौरकाय अशी त्यांची मूर्ती कमरेत वाकून रस्ते झाडत आहे हे पाहिल्यानंतर इतर स्त्रिया पुढे आल्या. त्यांनी केरसुण्या घेऊन कामाला सुरुवात केली. ते पाहून बाकी स्त्रियांना लाज वाटली. त्यांनीही केरसुण्या घेऊन कामाला सुरुवात केली. प्लेगशी चाललेलं हे युद्ध महिनाभर चालू होतं. अखेर प्लेग हटला. या युद्धात निवेदितांना एवढे श्रम झाले की त्या स्वतःच आजारी पडल्या. स्वामीजींनी त्यांना बेलूरच्या आश्रमात आणलं आणि 3 आठवडे स्वतः त्यांची सेवा शुश्रूषा केली. निवेदितांच्या मनासमोर मृत्यूने प्लेगच्या रूपात घातलेलं तांडव नृत्य सारखं दिसत होतं. एका 8 वर्षाच्या बालकाची मूर्ती सदैव त्यांच्या डोळ्यासमोर यायची. त्याला वाचवण्याचा अतिशय प्रयत्न करूनही तो मुलगा निवेदितांच्या मांडीवर आई आई असं म्हणत गतप्राण झाला. निवेदितांच्या मनाला खूप धक्का बसला. पण स्वामीजींनी भीषणाकडे पाहण्याचीही तटस्थता त्यांना दिली. मृत्यू भयाच्या पलीकडे गेल्यावर आता सद्गुरू परमेश्वर आणि भारतभूमी यांना परिपूर्ण आत्मसमर्पण झालं होतं. त्यामुळे 25 मार्च 1899 स्वामीजींनी निवेदितांना नैष्ठिक ब्रह्मचारिणीची दीक्षा दिली. या प्रसंगाचं वर्णन करताना निवेदितांनी लिहिलं आहे, आम्ही गाभाऱ्यात बसलो होतो. स्वामीजी बुद्धदेवांबद्दल बोलत होते. जे मी पूर्वी स्वीकृत केलं होतं आणि जे मनासमोर सतत होतं त्या ध्येयबिंबाचं त्यांनी पुन्हा दर्शन घडवलं आणि सांगितलं, मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण. स्वामीजींनी मला शिवपूजन शिकवलं. त्यांचा आवाज इतका मधुर होता, जणू प्रेमस्वरूप अशा आईने आपल्या लहानग्याला गोड आवाजात शिकवावं तसं चाललं होतं. स्वामीजींनी मला बुद्धदेवांना फुलं व्हायला सांगितलं. ते म्हणाले, बुद्धस्वरूप प्राप्त होण्यापूर्वी ज्याने 500 वेळा जन्म घेऊन इतरांसाठी जीवन समर्पित केलं त्याच्या मागोमाग जा. पूजा आटपून निवेदिता आणि स्वामीजी गाभाऱ्यातून सभामंडपात आले. तिथे यज्ञकुंड प्रज्वलित केलेलं होतं. वैदिक मंत्रांच्या घोषात उपस्थित असलेल्या संन्याशांच्या समोर अगदी नारायणाच्या साक्षीने निवेदितांनी प्रतिज्ञा घेतली. मी दारिद्र्याला वरलं आहे, मी तनमनाने मूर्तिमंत पवित्र राहीन, अहंकार आणि बुद्धी यांच्यासह मी आज्ञांकित राहीन, मृत्यूसुद्धा या व्रतापासून मला परावृत्त करू शकणार नाही. प्रतिज्ञा घेतल्यानंतर निवेदितांनी विवेकानंदांना साष्टांग दंडवत घातला. विवेकानंदांनी त्यांना आशीर्वादपूर्वक उठवलं आणि त्यांच्या मस्तकी यज्ञकुंडातील भस्म लावलं. जे जे तिथे उपस्थित होते त्या सर्वांच्या मस्तकी भस्म लावलं. निवेदितांच्या जीवनाहुतीसच ते भस्म होतं. पावित्र्याने तळपणाऱ्या निवेदिता उभ्या राहिल्या तेव्हा सभा मंडपात प्रार्थना चालली होती. ओम अग्नये स्वाहा अग्नय इदम नमम. हे आता अग्नीला समर्पित असो, हे आता अग्नीचे आहे, माझे नाही. निवेदिता म्हणत होत्या, अक्षय पावित्र्य प्रकाशणाऱ्या अग्निदेवा, जीवन प्रकट करणाऱ्या वृक्षांनो, ईश्वरीय शांतता धारण करणाऱ्या आकाशा, अहो माझे गुरु, आपण साक्षी व्हा. आज या चितेवर माझ्यातील पांचभौतिकत्वाचा, अस्मितेचा, अहंकाराचा मी त्याग करते. हे अग्निनारायणा, मला आपण भस्मसात करा, माझा पूर्ण ग्रास करा, अंती माझे म्हणून काहीही शिल्लक न राहो. हरी ओम तत्सत, हरी ओम तत्सत, हरी ओम तत्सत. एक एक साधक मंदिरातून गंभीरपणे बाहेर पडला. अखेर एका वयस्कर संन्याशाने चितेवर उभ्या राहणाऱ्या या सतीच्या चरणांना वंदन केलं. सर्वजण गेल्यावर स्वामीजी म्हणाले, मार्गारेट, तुझ्यासारख्या 6 व्यक्ती मिळाल्या तर एका नव्या धर्माचा आरंभ होईल.